प्रगटीकरण अध्याय 21. आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली, कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती पवित्र नगरी नवे एरुसलेम देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी सात चढवून सजवलेल्या वधूप्रमाणे दिसत होती. आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप मनुष्यात आहे. तो त्यांच्याबरोबर वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसेल. आणि ह्यापुढे मरण राहणार नाही, दुःख, आक्रोश किंवा क्लेशही होणार नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व काही नवीन करतो. आणि तो मला म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय आणि खरे आहेत. आणि तो मला म्हणाला, या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तानेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवेल. मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक आणि सगळे लबाड आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल. हे दुसरे मरण होय. मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पिढाने भरलेल्या सात वाट्या घेतल्या होत्या, त्यांच्यातल्या एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, इकडे ये, मी तुला वधू कोकऱ्याची नवरी दाखवतो. तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी एरुसलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरताना दाखवली. एरुसलेमेच्या ठाई देवाचे तेज होते आणि तिचे तेज अति मोलवान खड्यासारखे स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या एस्पे रत्नासारखे होते. तिला मोठा आणि उंच तट होता. त्यास 12 वेशी होत्या आणि वेशीपुढे 12 देवदूत होते आणि त्यावर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या 12 वंशजांची नावे होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी आणि पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. आणि नगरीच्या तटाला 12 पाये होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एका सोन्याचा बोरू होता. ती नगरी चौकोनी बांधलेली होती आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. आणि त्याने बोरूने माप घेतले, ते 750 कोस भरले. तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या. आणि त्याने तटाचे माप घेतले, ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे 144 हात भरले. तिच्या तटाचे बांधकाम एस्पे रत्नाचे होते आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे शुद्ध सोन्याची होती. आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान पाषाण लावून सजवले होते. पहिला पाया एस्पे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, पाचवा गोमेद, सहावा सारदी, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, 11 याकीत आणि 12 पद्मरंग. आणि 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेश एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा पारदर्शक काचेसारखा होता. आणि मी तेथे भवन बघितले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभुदेव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती, कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे. राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील. तिच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे रात्र होणारच नाही. त्या राष्ट्राकडून वैभव आणि मान तिच्यात आणतील. तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही. पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.